नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। पीएम सुरज हो राष्ट्रीय पोर्टल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलो सुरू। रोबोटिक्स अभ्यासक्रमाखातीर राज्यात रोखडोच मेळटल्यो खासा प्रयोगशाळा। किरी फोणीच्या नव्या सरकारी मुळावे शाळेचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले उक्तावण। कला अकादमी 49 अगट तियात्र सर्तीचो निकाल जाहीर। आता पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण म्हणजे पीएम सुरज हो राष्ट्रीय पोर्टल लॉन्च केलो आणि सामाजिक दृष्ट्या वंचित घटकांक रीण आधार दिवपाच्या येवजण्यो गरजूमेरेन पावपाच्या उपक्रमाचा शुभारंभ केला। तसेच प्रधानमंत्र्यांनी विविध सरकारी योजनांचं लाभ घेतलेल्या वंचित वर्ग, अनुसूचित जाती आणि मागास वर्गातले लाभधारक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांकडेन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी संवाद साधलो। पाटो पणजे हांगा आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवाद कार्यक्रमाक उपस्थित आशिल्ले पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी पीएम सुरज राष्ट्रीय पोर्टल हो उपक्रम वंचित लोकांच्या सक्षमीकरणाखातीर सुरू केल्लो आणि एक महत्वाचो उपक्रम आशिल्ल्याचे सांगून सन्मानीत जिणेपासून सदांच वंचित उरिल्ल्या लोकांक आर्थिक आणि तांत्रिक आधार दिवपाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदृष्टीच्या प्रयत्नांची तोखणाय केली। यावेळार गोय राज्य अनुसूचित जाती आणि हेर मागास वर्ग, वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचो लाव घेतिल्ल्या काय लाभधारकांक आर्थिक मदतीचे वाटप केले। आमदार रुदल फर्नांडीस आणि उपेक्षित लोकांच्या उदरगतीखातीर नाविन्यपूर्ण योजना चालीक लयल्याखातीर केंद्र सरकारच्या प्रयत्नांची तोखणाय केली। पर्यटन मंत्री रोहन खवटे, सचिव समाज कल्याण सुभाषचंद्र, समाज कल्याण मंत्र्याचे अवर सचिव अवधेश मेहता, समाज कल्याण संचालक अजित पंचवाडकर, महामंडळाचे अध्यक्ष अनिल हुबळे, एमडी देविदास गावकर ह्यावेळी उपस्थित आशिल्ले। या कार्यावळीतल्या देशातल्या वंचित घटकांक 1,00,000 उद्योजकांक रीण मंजूर केले। प्रधानमंत्र्यान नमस्ते योजनेखाला सफाई कर्मचाऱ्यांक आयुष्मान हेल्थ कार्ड आणि पीपीई किट भेटयली। या कार्यावळीत उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार समाजातल्या वंचित लोकांच्या विकासाखातीर बांधील आशिल्याचे सांगून वंचित घटकातल्या 1,00,000 लाभधारकांच्या बँक खात्यात 720 कोटी रुपयांची आर्थिक मदत थेट हस्तांतरित केल्याचे सांगले। आज सरकारच्या कल्याणकारी योजनो दलित, वंचित आणि मागास वर्गामेरेन पावतात आणि लोक त्याचा लाभ घेतात असं सांगून त्यांनी समाधान व्यक्त केले। 2047 मेरेन विकसित भारताच्या उद्दिष्टाचा उल्लेख करून प्रधानमंत्री मोदी आणि वंचित घटकांच्या विकासाबगर हे लक्ष्य पूर्ण करप शक्य नाशिल्ल्याचे सांगून आयचे सरकार दलित, मागास, वंचित आणि आदिवासी गॅस कनेक्शन, बँक खाते, शौचालय यासारख्या सुविधा मिळतल्यो हाची जतनाय घेता। गरीबांखातीर फुकट रेशन, वैजकीय उपचार, पक्की घरा, शौचालय, उज्ज्वला गॅस कनेक्शन यासारख्या योजना राबयता असे सांगले। राज्यातल्या 200 माध्यमिक शाळांक 2024 म्हणजे शिक्षणिक वर्षासावन प्रगत रोबोटिक्स अभ्यासक्रमाखातीर खासा प्रयोगशाळा मेळटल्यो। 435 सरकारी आणि अनुदानित शाळांनी 65,000 विद्यार्थ्यांखातीर 6वी ते 8वी वर्गामेरेन रोबोटिक्स आणि कोडिंग अभ्यासक्रम शिकयतात। 2022-23 शिक्षणिक वर्षासावन राज्यातल्या माध्यमिक शाळांनी ही येवजण सुरू झाल्या। रोबोटिक्स आणि कोडिंगात चढ आवड आणि प्रतिभा आशिल्ल्या विद्यार्थ्यांक शाळेच्या वेळा उपरांत एक प्रगत अभ्यासक्रम शिकपाखातीर खासा शिक्षक नेमून दिल्यात। 2024-25 वर्षासावन प्रगत अभ्यासक्रमाक लागून लीड शाळांची संख्या 200 मेरेन वाढटली, ताचेकडेन रोबोटिक्स लॅबची सुविधा आसतली। नव्या शिक्षणिक वर्षाच्या प्रगत वैकल्पिक अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू झाल्या आणि ताचे खाला 17,000 विद्यार्थ्यांचा आसपाव आसा। सरकारी मुळाव्या शाळांक सरकाराकडल्यान सगळ्या तरेच्यो सोयी सुविधा मेळटात ताचो उपेग करून विद्यार्थ्यांनी आपली मानसिक आणि बौद्धिक उदरगत विकसित करची असो उलो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मारला। किरी फोणे हांगा नव्यान बांधिल्ल्या सरकारी मुळाव्या शाळेच्या आकर्षक इमारत आणि सभागृहाचे उक्तावण करतकच ते उलयताले। थळावे आमदार खेळामंत्री गोविंद गावडे, शिक्षण संचालक शैलेश ढिंगळे, तिवरे जिल्हा पंचायत वांगडी रमेश भोसले, किरी सरपंच तृप्ती नायक, वळवयचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, वेरे वाघुर्मे सरपंच शोभा पेरणी, तिवरे वरगाव सरपंच जयेश नायक, वेल्लिंग पिळोळ्याचे सरपंच हर्ष गावडे माचेर हजर आशिल्ले। ही आकर्षक नवी इमारत पळयल्या उपरांत या वाठारातल्या दरेका विद्यार्थ्यांक ह्या शाळेत शिकपाची इत्सा जातली असे मुखेलमंत्र्यांनी म्हळे। मंत्री गोविंद गावडे हांचे ह्या वेळार उलोवप जाले। शिक्षा निकेतन स्कूल तोरडा बार्देस हांगा शाळेच्या भुरग्यां खातीर 17 तारखेक मांडवी न्हंयत रेश मागोस फोर्ट ते फॉरेस्ट पार्क कांपाल तशेंच यंग अचिवर्स मुळावी शाळा आणि किड्स कॅम्प स्कूल आल पर्वरी बार्देस हांणी आपल्या शाळेच्या भुरग्यां खातीर 18 मार्चाक मांडवी न्हंयत दिवाळी फेरी ते रायबंदर मजगती सकाळी 10:30 ते 12 वरां मजगती पेवपाची कार्यावळ आयोजित केल्या। त्या खातीर मांडवी न्हंयत वयल्या दोरीकडल्या उदकामार्ग वाठारांतल्यान नेरादारी करपी सगळ्यो बार्जी, प्रवासी लॉंची, क्रूज बोटी, उदका खेळबोटी, पोनेळ फेरीबोटी, नुस्तेवानी बोटी आणि हेर यांत्रिकी आणि बिनयांत्रिकी नाविकांनी मांडवी न्हंयत पिवपी भुरग्यांक कसलीच आडखळ येवची न्हय म्हण ह्या दिसा बारीकसाणेन नदर दवरून सवकास येरादारी करची आणि गरज पडली जाल्यार सुरक्षित अंतराचेर थांबचे। तशेंच गस्तीचेर आशिल्ल्या बोटीवेल्यान तांबडो पावटो दाखोवपी सुचोवड्यांक पाळो दिवचो असे कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्यान कळीत केला। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात। कला अकादमी आयोजित 49व्या तियात्र अगट सर्तीचो निकाल जाहीर झाला। हातूंतले पयले 1,00,000 रुपयांचे इनाम गोवन.com सोशियो अँड कल्चरल असोसिएशन कांदोळेच्या डॅडीज होम या तियात्राक मेळ्ळा। माचीमोग मोर्जीच्या 12 ब्रेस्तार 13 शुक्रार रथयात्राक 75,000 दुसरे इनाम तर 50,000 तिसरे इनाम फॅमिली या कळंगुटेच्या मातियस क्रिएटिव्ह ग्रुप रथयात्राक फाव जाला. उमेद ओडपी इनामात 25,000 इनाम कला निकेतन माजोर्डेच्या गोयकारपण तियात्रान मेळिले. वैयक्तिक इनामात उत्कृष्ट भूमिका दादलो गटात गोयकारपण तियात्रातल्या रुपेश दोगळेक पहिले तर डॅडीज होम या तियात्रा खातीर दुसरे इनाम फादर मिल्टन रॉड्रिक्स हांकां मेळ्ळां. तर देजमोनो कार्दोस हाका मात भरून ओत्ताले आय लव गोवा खातीर शिवानंद नायक हाका डॅडीज होमा खातीर सायमन जॉन डिसिल्वा हांकां प्रमाणपत्रां फावो जाली. बायला वैयक्तिक इनाम गटात माप भरून वतले या तियात्रा खातीर पहिले लुईजा फर्नांडीस आनी आय लव गोवा खातीर दुसरे आयरीन कार्दोजो हांकां फावो जाला. तर जबरदस्त तियात्रा खातीर स्मितल होबळे फॅमिली खातीर कोलिशा डिसिल्वा गुन्यांव कोणाचो खातीर आंतोनियो डिसुजा नेम फेम एन गेम खातीर सँड्रिशा फर्नांडीस आनी गोयकारपण तियात्रा खातीर रोमिलिया फर्नांडीस हांकां प्रमाणपत्र फावो जाल्या. बेस्ट निगेटीव्ह रोल पहिले इनाम एडी डिसोजा तावारीस तर दुसरे सत्यवान तारी बेस्ट कॉमेडियन जॉन अलेक्झांड्रो फर्नांडीस आनी वेरोनिका फर्नांडीस उत्कृष्ट बाल कलाकार आयान नायक उत्कृष्ट दिग्दर्शक मायकल ग्रासियस पहिले शांताराम पवार दुसरे मातियस फर्नांडीस तिसरे उत्कृष्ट वेवस्था सेबास्टियन ग्रासियस लायट इफेक्टा खातीर वैभव नायक संगीत सेल्विन जेसी ब्रागांझा मेकअपा खातीर एडमंड डायस वेशभूषे खातीर मारिसिया फर्नांडीस पार्श्वसंगीता खातीर बॅनी कारवालो गायक सिप्रियानो डिसोजाक पहिले आनी एलिजॉय फर्नांडीस हाका दुसरे दादलो गटात तर सियेल्डा पेरेरा आनी डॅनिजिला मिनेझीस हांकां पहिले आनी दुसरे क्रमांकाचे इनाम बायला गटान फावो जाला. एकोडी उत्कृष्ट कॉमेडी खातीर जेरोनिमो सीए सिल्वेरा तर बाल कलाकार गायक नेथन फ्रांसिस झेवियर आनी नायरा लिविया फर्नांडीस हांकां समूह गायनात तू आसूंक जाय असलो ह्या तियात्राक जोडगीत लिनाड्रा फर्नांडीस आनी क्लॅस्टर फ्लॉयड कार्दोजो उत्कृष्ट जोडी मारिया स्विझेल आफोन्सो आनी मारिशा गॉन्साल्वीस तर कथा खातीर कोहजिनो कार्दो पहिले विलियम फर्नांडीस दुसरे अशी इनामां फावो जाल्यात. परीक्षक म्हणून आग्रेलो फर्नांडीस फादर मॅथ्यू फर्नांडीस आनी दोरोथी जुलियट माश्कारिनस हांणी काम पळयले. साखळी नगरपालिकेच्या फुडाकारान साखळी शारात अर्बन वेलनस सेंटर खाला आयुष्मान आरोग्य मंदिराची स्थापना झाली. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आरोग्य मंदिराचे उक्तावण झाले. ह्या सुवाळ्याक नगराध्यक्ष रश्मी देसाय उपनगराध्यक्ष आनंद काणेकार भलायकी खात्याची संचालक डॉ गीता काकोडकार डॉ अतुल बीर पालिकेचे मुखेल अधिकारी कबीर शिरगांवकार आनी नगरसेवक हजर आशिल्ले. उक्तावण केल्या उपरांत मुखेलमंत्र्यांनी आपल्या उलोवपात सांगले की साखळेकारांनी भाजपाक सत्ता दिल्ल्यानूच साखळी पालिका वाठारात व्हडा प्रमाणात उदरगत घडप शक्य झाला. आयुष्मान आरोग्य मंदिराची स्थापना जाल्ल्यान आपत्कालान लोकांक ताजी मदत जातली. समाजातल्या दरेका घटकाच्या उदरगती खातीर केंद्र सरकार आनी राज्य सरकार बांदील आसा अशें तांणी म्हळें. नगराध्यक्ष रश्मी देसाय हांणी येवकाराचे उलोवप केले. प्रभूनगर फोंडेच्या आदर्श सेवा फाउंडेशन आनी जनशिक्षण संस्थानाच्या सहकार्यान प्रभूनगर मैदानाचेर आंतरराष्ट्रीय बायला दीस मनयलो. ह्या वेळेल्या कार्यावळीत जनशिक्षण संस्था गोंयचे संचालक श्रीहरी आठले गोंय बायला आयोगाची रंजिता संदेश पै विद्या प्रबोधिनीचे संजय वालोलकर एडव्होकेट कल्पिता नायक निना द्वी प्रशिक्षक पल्लवी नायक वास्को मुस्लिम सोशल ट्रस्टाचे हसन खान आनी आदर्श सेवा फाउंडेशनाचे आदर्श तोरसकर आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्यार उलयतना रंजिता पै हांणी हो बायलाचो दीस मनोवपा फाटलो हेत सांगलो. बायलो दर एका मळार वावुरतात आनी दर एक बायलेन एकामेकांक सहकार्य करून हेर बायलांक आत्मनिर्भर करपाचो यत्न करचो अशें तांणी म्हळें. आदर्श सेवा फाउंडेशनान जनशिक्षण संस्थानाच्या सहकार्यान सुमार 300 बायलां खातीर वेगवेगळे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र श्रीहरी आठले हांच्या हस्तुकी वाटली. यावर उलयतना आदर्श सेवा फाउंडेशन बायलांक मदत करपाक आनी तांकां आत्मनिर्भर करपाक सदांच तयार आसता अशें आठले हांणी सांगले. आदर्श तरसकर हांणी येवकार दिलो. बायला दिसा निमतान आयोजित केल्ल्या कार्यावळीत बायलां खातीर वेगवेगळ्यो सांस्कृतीक कार्यावळींचे आयोजन केल्ले. वीज खात्यान वीज यंत्रणेच्या वर्सुकी देखरेखे खातीर दक्षिण गोंयात 17 मार्चाक सकाळी 7 ते दनपारा 1 वरां मेरेन वीज पुरवण बंद करपाचे नियोजन केला. ते खातीर 160 एमएलडी सावली उदका प्रक्रिया प्रकल्पातल्यान थोड्या प्रमाणात उदका पुरवण जातली. तशेंच घोगळ मडगांव हांगा 100 एमएलडी पायपलायनीचे दुरुस्ते काम करपाचे आसा. सकाळची 7 ते सांजेची 7 वरां मेरेन उदका पुरवण जावची ना. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. पीएम सुरज हो राष्ट्रीय पोर्टल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलो सुरू. रॉबोटिक्स अभ्यासक्रमा खातीर राज्यात रोखडोच मेळटल्यो खासा प्रयोगशाळा. केरी फोंडेच्या नव्या सरकारी मुळाव्या शाळेचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले उक्तावण. कला अकादमी 49व्या अ गट तियात्र सर्तीचो निकाल जाहीर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.